जय महाराष्ट्र. मी राजन कृष्ण तेली गेली 35 वर्ष सिंधू जिल्ह्यामध्ये समाजकारणाच्या भावनेतून काम करत आहे. 20 तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मी महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे. तरी आपण सर्वांनी अनुक्रमांक 2 मशाल चिन्ह समोर बटन दाबून मला एक संधी द्यावी अशी माझी आपणास नम्र विनंती आहे. ही माझी शेवटची निवडणूक आहे. मला एक वेळ संधी देऊन ह्या विधानसभेचा विकास करण्याची संधी या ठिकाणी द्यावी ही नम्र विनंती.